chinimandi.com podcast.
ऊस तोडणी यंत्रात बिघाड झाल्यानं 25 कोटीचं मशीन जळालं. ऊस तोडणीसाठी कामगार मिळत नसल्यामुळं बऱ्याच साखर कारखान्यांनी ऊस तोडणी यंत्र खरेदी केली आहेत. पूर्णा सहकारी साखर कारखान्याकडे 5 ऊस तोडणी यंत्र आहेत. सध्या या कारखान्याचा गाळप हंगाम सुरू आहे. या कारखान्यासाठी कामठा शिवारातील बालाजी स्वामी यांच्या शेतात ऊस तोडणी या यंत्राच्या सहाय्यानं सुरू असताना वायरिंगमध्ये बिघाड झाल्यानं यंत्रानं पेट घेतला आणि हे यंत्र आगीच्या भक्षस्थानी पडलं. यंत्राची किंमत सुमारे 25 कोटी आहे. तसंच यंत्रासोबत उसालाही आग लागली. आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी धावाधाव करून आग आटोक्यात आणल्यामुळं मोठं नुकसान टळलं आहे. प्रसंगावधानामुळं चालक वाचला. पूर्णा सहकारी साखर कारखान्याकडे कारखान्याच्या 2 आणि खाजगी मालकांच्या 3 अशी 5 ऊस तोडणी यंत्र आहेत. वाघी येथील राजाराम नरडिले यांनी सुमारे 6 वर्षांपूर्वी ऊस तोडणी यंत्र खरेदी केलं आहे. चालू हंगामात गेल्या 10 दिवसांपासून ऊस तोडण्याचं काम सुरू आहे. कामठा बुद्रुक येथे ऊस तोडणी सुरू असताना ही घटना झाली आहे. या घटनेचा धक्का सहन न झाल्यानं शिवप्रसाद नरडिले यांना अस्वस्थ वाटू लागलं. त्यांना नांदेड येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी विजय आवरदे, संगमनाथ मस्तुरे, कमलनाथ कनगिरे यांनी तातडीनं दाखल केलं. त्यांच्यावर उपचार चालू आहेत. यंत्रचालकानं प्रसंगावधान दाखवून उडी मारल्यानं त्याचा प्राण वाचला.